हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
सब है गवाह।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत. आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय 19, आणि याचे शीर्षक आहे ख्रिस्ताचे येणे. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज आम्हाला यामधून कुठला बोध प्राप्त होतो यावर आपण आपले लक्ष केंद्रित करूयात. सातवी पिळा आणि विशेष पुनरुत्थान. इतका मोठा भूकंप होता की पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका मोठा भूकंप झाला नव्हता. प्रगटीकरण याचा 16:17-18. आकाश जण उघडताना व बंद होताना दिसते. देवाच्या राजापासून तेजोमय गौरव विजयप्रमाणे चमकताना दिसते. डोंगर पर्वत वाऱ्याने हलणाऱ्या बोरूप्रमाणे हलतात व ओबडधोबड खडक सर्वत्र भिरकावले जातात. सर्व पृथ्वीच हेलकावते व समुद्राच्या लाटांप्रमाणे फुकते. तिच्या पृष्ठभागावर भेगा पडतात. पृथ्वीचे पाय जणू कोलमंडत आहेत. पर्वत रांगा बुडत आहेत. दाट लोकवस्तीची बेटे अदृश्य होत आहेत. सदमाप्रमाणे दुष्ट झालेली समुद्र किनाऱ्यावरची बंदरे क्रुद्ध लाटा घेऊन टाकीत आहे. सुमारे 1 मन वजनाच्या गारा त्यांचे विध्वंसक कार्य करीत आहेत. वचन 19:21. कबरा उघडतात व भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठला. प्रत्येक सार्वकालिक जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळविण्यास. दानियलाचा 12:2. तिसऱ्या देवदूताच्या संदेशाच्या श्रद्धेत जे कोणी मरण पावले ते सर्व गौरवी रूपात उठवले जातील. ज्यांनी ज्यांनी देवाच्या आज्ञा पाडल्या, ज्यांच्याशी देव त्यांच्या शांततेचा करार बोलेल तो त्यांच्या कानी पडावा. ज्यांनी त्याला भोसकले तेही. प्रगटीकरण याचा 1:7. ज्यांनी ख्रिस्ताच्या मरण प्रसंगी यातनांची चेष्टा करून उपहास केला व त्याच्या सत्याविरुद्ध व त्याच्या भक्तांविरुद्ध व अतिशय क्रोधाने विरोध करून त्याचा छळ केला, त्या सर्वांना त्याचे गौरव पहाव्यास व निष्ठावंत आज्ञाधारक भक्तांना दिला जाणारा सन्मान पहाव्यास उठवले जाते. ख्रिस्ताच्या येण्याची वेळ देव जाहीर करतो. गडद व मोठे मोठाले ढग येऊन एकमेकांवर आदळले. आकाश गुंडाळून निघून गेले. मग त्या उघड्या जागेतून देवाचा आवाज कोठून येतो ते पाहिले. लवकरच आम्ही देवाचा आवाज ऐकला, देवाचा आवाज वारंवार ऐकला. ख्रिस्ताच्या येण्याचे भाकीत करण्यात आले. अनेक पाण्यांच्या प्रवाहासारखा तो आवाज होता. त्यांनी येशूच्या येण्याचा दिवस आणि वेळ सांगितली. 144,000 जिवंत संतांना ते समजले, परंतु दुष्टांना केवळ भूमिकंप, विजांचा गडगडाट व कडकडाट ऐकू आला. ज्याप्रमाणे देवाने येशूच्या येण्याचा दिवस आणि वेळ सांगितली आणि सार्वकालिक करार त्याच्या लोकांसमोर उघडला, तो एक वाक्य बोलला आणि ते शब्द पृथ्वीवर गडगडत गेले. देवाचे इस्रायलवर पाहत उभे राहिले, त्याचे डोळे वर रोखले आणि यहोवाच्या तोंडून निघणारे शब्द ऐकत होते. हे शब्द विजेच्या कडकडाहट आणि गडगडाटासारखे पृथ्वीवर फिरले की एक अति गंभीर घटना होती आणि प्रत्येक वाक्याबरोबर संतजन गौरव व हालेलुया असे आनंदाने ओरडत होते. त्यांच्या चेहऱ्यावर गौरवाच्या आणि देवाच्या गौरवाचा प्रकाश दिसत होता, जसे मोशेच्या चेहऱ्यावर दिसला होता तेव्हा तो सिनाय पर्वतावरून खाली आला होता. दुष्ट लोक ते गौरव पाहू शकत नव्हते. देवाचा सन्मान करणारे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणारे त्यांच्या तोंडून देवाची स्तुती थांबत नव्हती, कारण श्वापद व त्याच्या मूर्तीवर त्यांचा विजय मिळवला होता. देवाच्या आवाजाने दिवस आणि वेळ सांगितली. त्याने ज्ञात मला देण्यात आले नाही. मी माझ्या दृष्टांतातून जागे झाले तेव्हा येशूच्या येण्याचा दिवस व वेळ मी विसरून गेले होते. मी दृश्य माझ्या नजरेसमोर पाहत जात होती. त्याचे वर्णन कोणीच लेखनी करू शकणार नाही. माझ्यासमोर ते जिवंत व खरे दृश्य होते. मोठा शुभ्र व गौरवी तो ढग होता, त्यावर मनुष्याचा पुत्र बसला होता. पतन पावलेल्यांची त्रेधा. जेव्हा पृथ्वी दारुड्याप्रमाणे झोकांड्या खात होती, आकाश हलत होते, तो महान दिवस देवाचा होता. देव आला आहे, त्याच्या समोर कोण उभा राहील? जे लोकांच्या दृष्टीस येत होते त्यापासून बचावात्मकपणे लपून राहण्याचा ते निष्फळ प्रयत्न करीत होते. पहा, तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. प्रगटीकरणाचा 1:7. ते तोंडाने शाप देत निसर्गातील मुख डोंगर आणि खडकांना म्हणू लागले आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आमच्यावर पडून राजासनावर जो बसला आहे त्याच्या दृष्टी पुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा. प्रगटीकरणाचा 6:16. जेव्हा देवाच्या वाणीने भक्तांची मुक्तता होते तेव्हा आयुष्याच्या संघर्षात सर्व काही गमावून बसलेल्या लोकांत भयंकर जागृती होते. आयुष्यभरात कमावलेले फायदे एका क्षणात नष्ट झाले आहेत. आता हे श्रीमंत लोक त्याच्या वैभवशाली घराचा नाश पाहून, त्यांचे सोनरूपे सर्वत्र इतरस्त्र फेकले गेल्याचे पाहून दुःखाने उसासे टाकतात. दुर्जनांना अतिशय खेद होतो. त्यांनी देवाला व मानवाला दुर्लक्षित केलेल्या पापामुळे नाही तर देव विजय झाला म्हणून त्यांच्या दुष्टपणाचे त्यांना वाईट वाटत नाही व पश्चातापही ते करीत नाहीत. येशूचे सामर्थ्यशाली आणि गौरवी येणे. लवकरच पूर्वेकडे एक लहानसा काळा ढग माणसाच्या हाताच्या निम्म्या आकाराचा दिसू लागतो. हा ढग उद्धारकाला घेऊन आहे व दूर असल्यामुळे अंधारात दिसू लागतो. मनुष्याच्या पुत्राचे हे चिन्ह आहे, हे देवाच्या लोकांना ठाऊक आहे. गांभीर्यपूर्ण शांततेने ते ढग पृथ्वीच्या जवळजवळ येतात, त्याकडे पाहत राहतात. तो त्यांना अधिकाधिक गौरवशाली व प्रकाशमय होताना आढळतो. शेवटी तो भला मोठा शुभ्र मेघ बनतो, त्याची खालची बाजू प्रज्वलित अग्निसारखी तेजस्वी दिसते व वरच्या बाजूस कराराचा इंद्रधनुष्य त्याच्या दृष्टीस पडतो. ख्रिस्त बलाढ्य व विजय वीराप्रमाणे त्यावर बसून येतो. पवित्र देवदूतांना अतिशय भव्य अगणित समुदाय स्वर्गीय संगीताचे गीते गात येत आहेत. आकाश तेजस्वी दैदिप्यमान रूप धारण केलेल्या भक्तींनी भरलेले दिसते. हजारो आणि 10,000 × 10,000 या देखाव्याचे वर्णन कुठल्याही मानवी लेखनीने होऊ शकत नाही. कोणत्याही मानवी मनाला त्या गौरवाची कल्पना पूरपणे येऊ शकत नाही. राजांचा राजा प्रज्वलित अग्निमय मेघावर बसून खाली खाली येत आहे. आकाश एखाद्या गुंडाळीप्रमाणे एकत्र गुंडाळली जातात. पृथ्वी त्यापुढे थरथर कापते. प्रत्येक डोंगर व द्वीप जागेवरून हलते. त्याला भोसकलेल्यांची प्रतिक्रिया. प्रामुख्याने ज्यांनी त्याला नाकारून क्रुसावर खेळण्याचे मुख्य भाग घेतला आणि ज्यांनी ख्रिस्ताला त्याच्या शिष्यांना नाकारून त्यांचा धिक्कार केला, त्यांनी येशूला येताना पाहिले आणि त्यांचे शिष्य त्यांची स्तुती करत होते आणि क्षणात निमिषात डोळ्यांची पापणी लावू पर्यंत त्यांच्यात बदल होईल आणि प्रभूला भेटण्यासाठी ते वर अंतराळात घेतले जातील. ज्यांनी त्याला जांभळ्या रंगाचा झगा घातला, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला आणि ज्याने त्यांच्या पायातले खिळे ठोकले, त्या सर्वांनी त्याच्याकडे पाहून शोक केला. त्यांना आठवले की त्यांनी प्रीती आणि दयेचा त्यांनी कसा धिक्कार केला होता. त्यांना आठवले की बरब्बासारख्या खुनी व दरोडेखोराला सोडून त्याची जागा येशूला शिक्षेस पात्र ठरविले होते. त्याच्या डोक्यावर काठाचा मुकुट घालून क्रुसावर टांगले होते. जो क्रुसावर वेदनेने तळमळत असताना शास्त्री परुषी आणि अधिकाऱ्यांनी त्याची थट्टा केली. त्याने क्रुसावर जावे आणि खाली यावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. इतके त्यांना वाचविले म्हणजेच काय की त्याने इतरांना इतके वाचविले परंतु स्वतःला तो वाचू शकत नाही. ख्रिस्ताला सर्व अपमान व तिरस्कार मिळाला. शिष्यांना सर्व प्रकारचे त्रास मिळाले. त्यांनी जे सैतानी कार्य केले ते सर्व त्यांना आठवले. विनंत्या व विनवण्या त्यांनी ऐकल्या होत्या त्या आता त्यांच्या कानात तो आवाज वारंवार घुसत होता. येशूचा दयाळू व प्रतिष्ठित आवाजाचे कंपन त्यांच्या कानात होत होते. शहरातील सिनेगॉग मध्ये येशू जे बोलत होता त्याचे शब्द वारंवार ते ऐकत होते आणि ज्यांनी त्याला भोसकले होते ते डोंगर व खडकांना विनवणी होते की आम्हावर पडून आसनावर बसलेला व कोकऱ्यांच्या संतापापासून आम्हास लपवा. तुम्ही झोपलेले जागे व्हा आणि उठा. ढग बाजूला सरकू लागले, गुंडाळले जाऊ लागले. त्या ठिकाणी चमकदार प्रकाशामध्ये मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह दिसून आले. देवाच्या मुलांना माहिती होते की याचा अर्थ काय. तो एक शुभ्र ढग होता. संगीताचा आवाज कानावर आला. तो आवाज जवळ येऊ लागला. तशी धडकी उघडली म्हणजेच काय की मनामध्ये धडकी भरली आणि थडगी उघडली. मेलेले जिवंत झाले. याविषयी आश्चर्य मानू नका कारण कब्रीतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्म केले ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे. योहानकृत शुभवर्तमानाचा 5:28-29. हा आवाज सर्व राष्ट्रांमधून मेलेल्यांना ऐकू जाईल आणि ते येशूच्या वाणीने सर्व जण बाहेर येतील. मरण पावलेले अनमोल आदामापासून ते शेवटच्या संतापर्यंत देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील आणि कब्रातून सार्वकालिक जीवनासाठी जिवंत होतील. पृथ्वीच्या हेलकाव्यात विजांच्या तेज पुंज कडकडाटात आणि गडगडाटाच्या गर्जनात देवाच्या पुत्राची वाणी निद्रिस्त संतांना बोलाविते. तो धार्मिकांच्या कब्रांकडे पाहतो, मग स्वर्गाकडे आपले हात उंचवून मोठ्याने म्हणतो, सचेतन व्हा, जागृत होऊन उठा. सर्व पृथ्वीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोक्यापर्यंत मृतात्मे ती वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जगतील. प्रत्येक राष्ट्राच्या जाती जातीच्या भाषांच्या व जनसमाजांच्या कुठल्याही मोठ्या सैन्याहून अधिक भव्य व विशाल असलेल्या घोडक्याचा चालण्याचा आवाज अख्ख्या पृथ्वीवर जोरदार पर्यंत ऐकू येईल. मृत्यूच्या तुरुंगातून ते अमर गौरव परिधान करून येतात व म्हणतात, अरे मरणा तुझा विजय कुठे, अरे मरणा तुझी नांगी कुठे. 1 करिंथ 15:55. जिवंत धार्मिक जन व पुनरुत्थित संत आपापल्या आवाजात एकमेकांच्या आवाजात मिसळून विजयाची एक प्रदीर्घ हर्षभरी आरोळी ठोकतात. गुहातून कपारीतून व अंधार कोठड्यातून भक्कम डोंगर गुहा आणि कपारीमध्ये तारणारा आपल्या लोकांना त्यांचे गौरव अस्तित्व दाखवितो. तरीही थोडा वेळ ते येईल विलंब लावणार नाही. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे असतील. त्यांचे डोळे लपवल्यानंतरही आणि लपल्यानंतरही शोधून काढतात, कारण त्यांची नावे कोकऱ्याच्या पुस्तकात लिहिलेली आहे. जीवनी पुस्तकात त्यांची नावे आहेत. तारणाचे डोळे त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या भोवती व सभोवार आहेत. तो त्यांना संकट त्रासापासून दूर ठेवतो. त्यांचे धोके त्याला ठाऊक आहेत. दुःख व संकटे ख्रिस्ताच्या लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत. त्यांनी स्वतः सुद्धा दुःख यातना व भूक तहान सहन केली आहे, परंतु आता यापुढे तो भुकेले व तहानेले होणार नाही. त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण त्यांच्या मुखातून योहानाला वचन येते की भिऊ नको. त्याने आपला उजवा हात योहानावर ठेवला. त्याने त्याच्या थकलेल्या शरीराला स्पर्श करून उठविले. मग तो इतर विश्वासणाऱ्यांनाही तसेच करेल. देवाचे वतन पावलेले जण टोळमल्यावरून खोपट्यांवरून तुरुंगाच्या अंधार कोठड्यातून फासापासून डोंगर दऱ्यातून वाळवंटातून निर्जर ठिकाणाहून भूमीच्या गुहातून समुद्राच्या कपारीतून आलेले आहेत. खोल समुद्रातून खाणी आणि डोंगरातून जेव्हा ख्रिस्त स्वतः त्याच्या विश्वासणाऱ्यांना एकत्र गोळा करावयास येईल, उंच शिखरावर डोंगरातून दरीतून आणि खोल खाणीतून त्यांचा आवाज ऐकण्यात येईल. शेवटच्या तुतारीचा आवाज मृत धार्मिक ऐकतील. त्यांच्या कब्रातून ते बाहेर येतील तेव्हा अमरत्वाची वस्त्रे धारण करून त्यांच्या प्रभूला भेटतील. जगाच्या सर्व भागातून डोंगर दऱ्या खडकातून कपारीतून गुहातून आणि समुद्राच्या खोल पाण्यातून पुनरुत्थान होऊन आपले सर्व किती आनंदी होते. तुतारीच्या आवाजाने सर्व मृत बाहेर येतील. मागे कोणी राहणार नाही. विजय होऊन येतील. डोंगर व टेकड्यांचा तो देखावा जिवंत देणारा आणि जीवन देणारा ख्रिस्त मेलेल्यांना बोलावितो. तो गुहातून डोंगरा कपाड्यातून खोल विहिरीतून ज्यांच्या ठिकाणी शरीरे पुरली आहेत त्या सर्व ठिकाणावरून तो जिवंत होऊन येतात. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो की तू आज आम्हाला सांगितलेलं आहे की तुझं येणं कशा प्रकारचं होणार आहे. आणि जेव्हा तू येशील तर तेव्हा या भूतलावरती कुठल्या घटना होतील, धार्मिकांचे काय होईल, अधार्मिकांचे काय होईल, ह्या सर्वांचा उलगडा तू आज आम्हाला करून दिला. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. ये प्रभू, तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.
मददगार हूँ तुम्हारा, जो तूने मेरी सजा ली, बलिदान करके तूने मेरी जिंदगी बदल दी। गुनहगार हूँ तुम्हारा, जो तूने मेरी सजा ली, बलिदान करके तूने मेरी जिंदगी बदल दी। तेरा प्यार कैसा अनोखा, हर पल मुझे बुलाए, मेरी जिंदगी के खातों तेरी जान जा रही है, तेरे लहू की धारा। ओ खून में तुम्हारे, जीवन दिलाने की शक्ति, एक एक लहू के बूंद से पापों से मिलेगी मुक्ति। लहू के बूंद से पापों से मिलेगी मुक्ति।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाइल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी या mARATHIRSAMC@sudadventist.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा WhatsApp द्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।